नमस्कार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेब रेडिओ यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रमंत्रिणींनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला जातो. ही ज्ञानाची गंगा आपण घरोघरी पोचवत आहोत. या ज्ञानाच्या गंगेत आपणही सहभागी व्हा आणि रोज 12 ते 1 ऐकत रहा यशवाणी. आणि त्यासाठी आमची वेबसाईट ओपन करा, ycmou.digitalyuniversity.ac. आमच्या विविध शिक्षणक्रमावर आधारित अभ्यासक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आणि या मार्गदर्शनानंतर आपल्याला काही प्रश्न असतील, त्या संबंधित विषयाबद्दल काही शंका असतील, तर आपण आम्हाला त्या फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 2231 482334 आणि त्यासाठी कोड क्रमांक आहे 0253. ऐकत रहा यशवाणी. यशवाणीमध्ये सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण उत्पादन संस्थांचं अंतर्गत आणि बाह्य बचत याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहात. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉ उमेश रातेरकर सर. याआधी पण रातेरकर सरांनी आपल्याला श्रवण, अध्ययन, संवाद, लेखन कौशल्य कसं असावं किंवा व्यवसाय संस्थांची उद्दिष्ट काय, उत्पादनाचं प्रमाण काय, याविषयी त्यांनी अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज आपल्याला ते उत्पादन संस्थांचं अंतर्गत आणि बाह्य बचत याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. डॉ रातेरकर सर मुक्त विद्यापीठामध्ये मानव विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे संचालक आहेत. त्यांची अर्थशास्त्रामध्ये पीएचडी आहे आणि आज अशाच काही वेगळ्या विषयाशी संबंधित आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. डॉक्टर, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत.
धन्यवाद.
आणि नेहमीप्रमाणेच आपला विषय आजचा वेगळाच आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. तर यामध्ये आज आपण आम्हाला काय सांगणार आहात?
आपण तुम्ही प्रास्ताविकामध्ये माझा परिचय करून देताना आपण या अगोदर ज्या विषयाची चर्चा केलेली आहे, जसं उत्पादनाचं प्रमाण, उत्पादन म्हणजे काय, याचा उल्लेख केलेलाच आहे. आणि त्याच्याच पुढचा भाग म्हणून उत्पादन संस्थांच्या अंतर्गत व बाह्य बचती हा एक महत्वाचा विषय आपल्याला जरा पाहायचा आहे. उत्पादनाची व्याख्या आपल्याला माहिती आहे, आदानांचं प्रदानामध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन. उत्पादनाचे 4 घटक आहेत, श्रम, भूमी, भांडवल व संयोजन. जी व्यक्ती या 4 घटकांना एकत्र आणून उत्पादनामधले धोके आणि अनिश्चितता स्वीकारते आणि नफा कमवते त्यांना संयोजक असं म्हणतात. आता ज्यावेळेला संयोजक आपल्या व्यवसायाची सुरुवात करतो, उत्पादन संस्था स्थापन करून उत्पादनास सुरुवात करतो, त्यावेळेला त्याला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणं, खर्च आटोक्यात ठेवणं हे फार आवश्यक वाटू लागतं. कारण भांडवल हा जो घटक आहे हा घटक दुर्मिळ असतो, त्याचा योग्य काटकसरीने वापर करावा लागतो आणि त्याच्यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये वेस्टेजेस किंवा रिसोर्सेस किंवा साधनं ही वाया कशी जाणार नाही, त्याचा काटेकोरपणे योग्यरित्या वापर कसा होईल हे त्या संयोजकाला पाहावं लागतं. आणि त्याने हे पाहिलं तरच त्या ठिकाणी त्याच्या उत्पादनाचा निर्मितीचा खर्च कमी होईल. आणि निर्मितीचा खर्च कमी झाला की ग्राहकांना योग्य त्या किमतीमध्ये वस्तू उपलब्ध करून देणं त्याला शक्य होईल. आणि आपण पाहतो की प्रत्येकजण आपला खर्च आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न हा करतच असतो.
बरोबर.
म्हणजे जसं एखादी गृहिणी आपल्या महिन्याचं जे खर्चाचं अंदाजपत्रक असेल त्याच्यामध्ये काटकसर करून तो खर्चही भागवते आणि काही बचतही करते, तसंच उत्पादन संस्थेलाही करावं लागतं. म्हणजे बेसिकली खर्चावर नियंत्रण ठेवणं आणि आपली बचत वाढवणं हे जसं व्यक्ती किंवा गृहिणी करतात तसं उत्पादकाला देखील करावं लागतं. असं नाही की एखाद्याला खूप नफा मिळतो म्हणून त्याने आपल्या पैशाचा कसाही वापर केला तरी चालतो असं नाहीये. प्रत्येकाचा भर हाच असतो, मग ते घर असो, व्यवसाय असो, की आपले जे रिसोर्सेस आहेत, आपलं जे उत्पन्न आहे त्याचा काटेकोरपणे वापर कसा होईल, बचत कशी केली जाईल, भविष्याकरता आपल्या जे योजना आहेत
नियोजन केलं पाहिजे,
त्याचं नियोजन हे त्याला करावं लागतं. आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण हे पाहत असतो की आपला खर्च हा आटोक्यात कसा राहील. आता या ठिकाणी जशी जसजशी उत्पादन संस्था आपलं उत्पादनाचं कार्य करू लागते, उत्पादनामध्ये वाढ होऊ लागते, तस तसं त्या संस्थेची प्रगती होत जाते. त्या संस्थेमध्ये जे उत्पादन घटक असतात, जसं भूमी आहे, श्रम आहे, भांडवल म्हणजे यंत्रसामुग्री आहे, त्याचा वापर होऊ लागतो. आणि हा वापर होत असताना उत्पादन संस्थेला काही बचती या प्राप्त होतात. त्याला इंटरनल इकॉनॉमीज असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि त्याची व्याख्या अशी की जसजशी उत्पादन संस्था वाढू लागते, तिचा विकास होऊ लागतो, तसतसं त्या संस्थेला असं अनुभवायला येतं की आपल्या खर्चामध्ये घट होत आहे, आपला खर्च हा कमी होत आहे, मग तो मेंटेनन्सचा असेल, उत्पादनाचा असेल. आणि त्याचा फायदा मग त्या संस्थेला आपलं उत्पादन वाढवण्यामध्ये आणि आपलं उत्पादन ग्राहकांना योग्य त्या किमतीमध्ये उपलब्ध करून देणं शक्य होतं. आता इंटरनल इकॉनॉमीज किंवा अंतर्गत बाह्य बचती या जर संस्थेने प्रगतीपथावर आपलं काम ठेवलं तरच त्या प्राप्त होतात. म्हणजे दोन उत्पादक असतील, एखादा उत्पादक अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्षमरित्या काम करत आहे आणि दुसरा उत्पादक तेवढासा काळजीपूर्वक काम करत नसेल, तर या अंतर्गत बचती त्याला प्राप्त होणार नाही. म्हणजे अंतर्गत बचती उत्पादन संस्थेला मिळण्याकरता त्या उत्पादन संस्थेने कार्यक्षमरित्या आपला कारभार करणं हे आवश्यक असतं. आता हा कार्यक्षम कारभार करताना एक म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, उत्पादनाचं तंत्र कोणतं वापरावं, श्रम कोणते वापरावे, चांगल्या ठिकाणून स्वस्त कच्चा माल कसा मिळवावा, उत्पादनाचं मार्केटिंग कसं करावं, असे अनेक निर्णय असतात. तर हे कार्यक्षमरित्या घेतले तरच या बचती प्राप्त होतात. म्हणजे एखादा जर केअरलेस किंवा निष्काळजी प्रोड्युसर असेल आणि आपल्या व्यवसायाकडे त्याला पुरेसं तो लक्ष देत नसेल तर त्याला या बचती प्राप्त होणार नाही. म्हणून कार्यक्षमतेमधून प्राप्त होणाऱ्या बचती म्हणजे अंतर्गत बचती असं म्हटलं जातं. जसजशी उत्पादन संस्था विकसित होईल तसतसं या बचती प्राप्त होतात. त्यातली पहिली बचत आहे ती म्हणजे तांत्रिक बचत, ज्याला आपण टेक्निकल इकॉनॉमीज असं म्हणतो. तांत्रिक बचतीमध्ये होतं काय की उत्पादन संस्था ज्या वेळेला उत्पादनास सुरुवात करते त्यावेळेला काही यंत्रसामुग्रीचा ती वापर करते. समजा यंत्रसामुग्रीचा पहिल्या महिन्यात 1000 उत्पादन घटकांचं त्या ठिकाणी उत्पादन केलं वस्तूंचं आणि मागणी वाढून पुढे ते 2000 3000 ज्या वेळेला न्यावं लागतं त्यावेळेला त्या यंत्राचा कार्यक्षमपणे वापर होऊ लागतो. म्हणजे 1000 उत्पादन घेत असताना वस्तूंचं ते यंत्र 5% किंवा 10% वापर होत असेल त्याचा, पण जसजसं उत्पादनाला मागणी वाढते, उत्पादन वाढवण्याची गरज पडते, तसतसं त्या यंत्राचा वापर अधिकाधिक आणि अधिक चांगल्या प्रकारे होऊ लागतो. आणि त्याच्यामुळे ही पहिली तांत्रिक बचत त्या उत्पादकाला प्राप्त होते की उत्पादन यंत्रसामुग्री ही कार्यक्षमतेने ऍट देअर मॅक्झिमम त्यांची संपूर्ण कार्यक्षमता वापरता येईल इतक्या पद्धतीने ती वापरली जाते आणि त्यामुळे उत्पादकाला तांत्रिक बचत प्राप्त होते. त्याच्यामध्ये मग मोठ्या आकाराचं मशीन असेल, अनेक प्रक्रिया करणारं मशीन असेल. हल्ली आपण पाहतो की म्हणजे आपल्या नाशिकलाच एक मोटार कंपनी आहे, ती प्रत्येक प्रोसेस ही यंत्रांनी होते. म्हणजे मोटारीचा सांगाडा तयार करणं, त्याला व्हील्स बसवणं, ती काच बसवणं, हे सगळं यांत्रिक पद्धतीनं होतं आणि त्याच्यामुळे ही सर्व यंत्र मागणी चांगली असल्यामुळे कार्यक्षमतेने वापरली जातात. असं होत नाही की एखादं यंत्र पडू नये, एखादी प्रोसेस होत नाही म्हणून ते यंत्र पडू नये. जर एखादं यंत्र पडून राहिलं तर उत्पादकाला त्याचा मेंटेनन्सचा खर्च करावा लागतो, प्लस त्या यंत्राकरता घेतलेलं जर कर्ज असेल त्या कर्जावरचं व्याजदर द्यावा लागतो. म्हणजे हा एक प्रकारे लॉसच आहे. म्हणून जसजशी उत्पादन संस्था वाढू लागते तसतसं तिला या टेक्निकल इकॉनॉमीज किंवा तांत्रिक बचतिया प्राप्त होतात. त्याच्यामध्ये दुसरी एक प्रकार आहे तो म्हणजे लिंकिंग प्रोसेसेस. जसजशी उत्पादन संस्था वाढते तसतसं अगोदरची उत्पादनाची प्रक्रिया आणि नंतर करायची उत्पादनाची प्रक्रिया याच्यामध्ये तिला एक सांधा बांधणं हे शक्य होतं. म्हणजे समजा आता आपण वाईन इंडस्ट्रीचं उदाहरण घेतलं तर द्राक्षाचं उत्पादन ती उत्पादन संस्था ही आपल्या मोकळ्या जागेत घेऊ शकते. जर अगोदर ती बाहेरून द्राक्ष आणत असेल तर आपल्या मोकळ्या जागेमध्ये द्राक्षाचं उत्पादन ती घेऊ शकते. ऊस उत्पादक संस्था सेवा किंवा साखर कारखाने ऊसाचं त्या ठिकाणी उत्पादन घेऊ शकतात. म्हणजे अगोदरची आणि नंतरची प्रक्रिया ही एकमेकांशी सांधून उत्पादन संस्थांना ही प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडता येते आणि ही बचत त्यांना प्राप्त होते. तिसरं म्हणजे सुपिरियर टेक्निक. जसजशी उत्पादन संस्था वाढत जाते तसतसं आपल्या उत्पादनामध्ये गुणवत्ता राखावी असं तिला वाटू लागतं, कारण ग्राहकांची संख्या वाढते आणि ग्राहकांच्या अपेक्षाही वाढतात. अलीकडे एखादं उत्पादन आपण काही काळ वापरल्यानंतर ते आपल्याला लगेच कंटाळवाण वाटू लागतं, कारण सारखे नवनवीन उत्पादन बाजारात येत असतात. त्याच्यामुळे म्हणजे आपण जर मोबाईलचं उदाहरण घेतलं तर काल घेतलेला मोबाईल किंवा कॉम्प्युटर आज ऑब्सोलेट होतो की त्याच्यामध्ये एखादं नवीन ऍप्लिकेशन ऍड होतं आणि मग उत्पादन संस्थेला सारखा संशोधन करावं लागतं, याच्यामध्ये नवीन काय करता येईल ते पाहावं लागतं, ग्राहकांच्या काय गरजा आहेत ते पाहावं लागतं आणि मग तशा प्रकारचं उत्पादन तंत्र वापरावं लागतं. जर उत्पादन संस्था फारशी प्रगती करत नसेल तर आहे ते टेक्निकही नीट वापरलं जात नाही, त्याशिवाय नवीन उत्पादन म्हणजे सुधारणा करण्याचं उत्पादन ती विचारही करू शकत नाही. त्याच्यामुळे उत्पादन संस्थेला प्रगती होताना तिला सुपिरियर टेक्निक हे वापरावंच लागतं. ते वापरलं नाही तर तिचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला धोके निर्माण होतात. म्हणून अंतर्गत बचतीमध्ये एखाद्या संस्थेने जर नवीन तंत्रज्ञान वापरलं तर त्याचा अर्थ त्या संस्थेला ती बचत प्राप्त झालेली आहे. मग त्याच्यामध्ये काही नवीन ऍप्लिकेशन असतील, जसं आपण मोबाईलचं उदाहरण घेतलं किंवा कॉम्प्युटरचं उदाहरण घेतलं, अगदी कापड उद्योगामध्ये देखील आजकाल नवनवीन प्रोसेस करून त्या कापडाची गुणवत्ता, त्याचा तलमपणा, त्याचा रंग, त्याचा फील, त्याचा रीच हे वाढवलं जात आहे. म्हणजे कापड उद्योग खरं किती जुना आहे पण तरी देखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त चांगल्या प्रक्रिया त्या उत्पादनावर करून ग्राहकांना ते योग्य किमतीला उपलब्ध करून देणं हे त्या ठिकाणी उत्पादन संस्था करत आहेत. त्याच्यामध्ये चौथा जो भाग आहे टेक्निकल इकॉनॉमीमध्ये की उत्पादन संस्था या काही स्पेशलाइज टेक्निक हे वापरू शकतात. म्हणजे समजा आपण मोबाईलचं उदाहरण घेतलं तर मोबाईलवर इंटरनेटची सेवा अगदी अल्प वेळेमध्ये तुम्हाला मिळण्याकरता काही ऍडव्हान्स त्या ठिकाणी टेक्निक असेल तर ते टेक्निक वापरता येतं. म्हणजे मायक्रोसॉफ्टने एखादं नवीन काही विकसित केलं असेल त्याची किंमत इनिशियली जास्तच असते, जर ते वापर आपल्या मोबाईलमध्ये वापरलं तर त्याचा आपल्या ग्राहकांना फायदा होईल, आपली विक्री वाढेल या दृष्टिकोनातून संस्था देखील ते तंत्रज्ञान वापरते. म्हणजे टेक्निकल इकॉनॉमीमध्ये यंत्रसामुग्रीचा चांगल्या प्रकारे कार्यक्षमतेने त्यांच्या ऑप्टिमम युटिलायझेशन प्लस नवीन इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजीचा वापर या गोष्टींचा समावेश होतो. हे केव्हा शक्य होतं? जेव्हा उत्पादन संस्था आपल्या वस्तू करता असणारी मागणी ही वाढवत नेते तिचा विकास होतो तेव्हाच. जर एखाद्या संस्थेला असं अनुभव येत असेल की आपल्या वस्तूची विक्री एवढी होत नाहीये तर तिची यंत्रसामुग्री पडून राहील, त्या यंत्रसामुग्रीचा देखभालीचा खर्च वाढेल आणि त्यामुळे त्यांना नवीन तंत्रज्ञान हे वापरता येणार नाही, बाकी या प्रक्रियांचा विचारही करता येणार नाही. तर टेक्निकल इकॉनॉमी ही पहिली अंतर्गत बचत ही उत्पादन संस्थेला प्राप्त होते. दुसरं म्हणजे व्यवस्थापकीय बचत, ज्याला मॅनेजरियल इकॉनॉमी असं म्हणतात. आता व्यवस्थापक जो असतो हा उत्पादनाचा अविभक्त घटक असतो आणि व्यवसाय करत असताना व्यवसाय वाढत नेताना त्या व्यक्तीचं जे स्किल आहे त्याच्याकडे जे त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्या ज्ञानाचा देखील चांगल्या पद्धतीनं वापर होणं, पुरेपूर वापर होणं हे देखील महत्वाचं आहे. म्हणजे तो एखाद्या संस्थेमध्ये काम करत असेल, त्यांनी चांगले कौशल्य प्राप्त केलेले आहे, चांगलं शिक्षण घेतलेलं आहे पण त्या व्यवसायाची जर प्रगती होत नसेल तर त्याला आपलं कौशल्य वाढवता येणार नाही, त्याचा वापर करता येणार नाही आणि वापर न केल्यामुळे आहे त्याच्यातच राहून तो आपलं काम हे करत राहील. म्हणजे ज्या वेळेला व्यवस्थापकाला आपलं कौशल्य हे पूर्णत्वाने वापरता येतं त्याचा त्याला आनंद तो मिळतोच पण त्याचबरोबर त्या व्यवसायाची देखील प्रगती होते. मग त्याच्याकडे जर कामगारांना हाताळण्याचं स्किल असेल, एखादं यंत्र नवीन तंत्रज्ञान त्यांनी प्राप्त केलं असेल तर ते त्याला वापरता येईल. यंत्रसामग्री बिघडली त्याला टेक्निकल नॉलेज असेल तर ते त्याला वापरून का आपल्या उत्पादनामध्ये खंड पडणार नाही याची तो काळजी घेईल. म्हणजे मॅनेजरियल स्किल जेवढे काही आहेत ते सर्व वापरून त्याला आपल्या व्यवसायाची प्रगती करता येईल. हे केव्हा शक्य होईल? जेव्हा ती संस्था विकसित होत जाईल तेव्हाच. त्यामुळे व्यवस्थापकांना आपलं कौशल्य हे पूर्णपणे वापरता येऊ देणं, त्यांना ते वापरू देणं, तशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं हे अलीकडे फार महत्वाचं मानलं गेलेलं आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपल्या मॅनेजर्सला, आपले जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांना नवनवीन कामाची संधी ही दिली जाते. का तर त्यांच्याकडे ते स्किल यावं, ते ज्ञान त्यांना मिळावं याच्याकरता अनेक वेळा त्यांना सेमिनार वर्कशॉप याला पाठवलं जातं, त्यांच्याकरता व्याख्यान आयोजित केली जातात. याचा उद्देश हाच असतो की त्यांच्या कौशल्य विकासाबरोबरच त्या व्यवसाय संस्थेचाही विकास हा त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून व्यवसाय संस्था विकसित होत असताना व्यवस्थापकाला जर आपलं कौशल्य चांगल्या प्रकारे वापरता येत असेल तर तो त्या कौशल्याचा वापर करून त्या उत्पादन संस्थेची प्रगती देखील घडवून आणतो. म्हणजे हे एकमेकांवर अवलंबून आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पुढचं आहे कमर्शियल इकॉनॉमीज. याच्यामध्ये कच्चा माल योग्य किमतीला मिळणं, वस्तूची जाहिरात करणं शक्य होणं, वाहतुकीकरता किंवा ट्रान्सपोर्टेशन करता त्या ठिकाणी पुरेशी जागा योग्य किमतीमध्ये ट्रान्सपोर्टेशन उपलब्ध होणं आणि ज्या ज्या काही कमर्शियल सर्व्हिसेस आपल्याला लागतात, जसं अगदी जकात भरण्यापासून त्या जकातीची गावात गेल्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण करण्यात ती सेवा देणारे लोक असतात, मग त्या लोकांची सेवा त्या व्यवसाय संस्थेला मिळू शकते आणि त्या ठिकाणी त्या व्यवसाय संस्थेचा वेळ वाचतो, त्यांचे पैसे वाचतात. कारण व्यवसायाची प्रगती होत असल्यामुळे अनेक ठिकाणी माल पोचवणं त्यांना करावं लागतं आणि अनेक ठिकाणी माल पोचवल्या गेल्यानंतर जे जे तिथे काही वाहतूकदार असतील ते त्या व्यवसाय संस्थेला आपली सेवा देण्याकरता आकृष्ट होतात आणि ते त्यांना ती सेवा उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळे ज्या ज्या काही कमर्शियल फॅसिलिटीज आपल्याला लागतात त्या देखील व्यवसाय संस्थेला प्रगती ती करत असताना प्राप्त होतात. असं कोणी म्हणत नाही की आपण या संस्थेला ही सेवा देऊ नये, कारण त्या संस्थेला ती सेवा दिल्यानंतर अन्य लोकांना देखील, जसं वाहतूकदार असतील, ट्रान्सपोर्टर्स असतील, डिस्ट्रीब्युटर्स असतील, त्यांना ती सेवा म्हणजे व्यवसाय पण मिळतो आणि त्यांना ती सेवा ग्राहकांपर्यंत पण पोहोचवता येते. पुढचा जो इकॉनॉमी आहे त्यातली ती आहे फायनान्शियल इकॉनॉमी, ज्याला आपण वित्तीय अंतर्गत बचत असं म्हणू शकतो. ज्यावेळेला व्यवसाय संस्था विकसित होत जाते त्यावेळेला तिला प्रसिद्धी मिळत जाते आणि तिला भांडवल पुरवण्याकरता सामान्य लोक त्याचप्रमाणे वित्तीय संस्था देखील पुढे येऊ लागतात. म्हणजे अगदी नामांकित कंपन्यांचा शेअर आयपीओ मार्केटमध्ये आला तर त्याच्यावर लोक उड्या मारतात आणि ते शेअर आपल्याला कसे मिळतील याची हे ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. वित्तीय संस्था देखील त्यांना जरा सढळ हाताने कर्ज पुरवठा करतात आणि ही एक प्रकारे बचतच आहे. जर एखादी संस्था नफा कमवत नसेल, तिचं फारसं नाव नसेल किंवा तिचं नाव खराब असेल तेवढं काही हे नसेल तर वित्तीय संस्था त्यांना कर्ज देण्याकरता काकू करू लागतात की यांना कर्ज दिलं तर ते वसूल होईल का नाही, परत मिळेल का नाही, आपला एमपीए तो होणार नाही ना, अशी त्यांना भीती वाटू लागते. त्याच्यामुळे जर व्यवसाय संस्था विकसित होत असेल तर तिला वित्तीय बचत देखील प्राप्त होते. स्वतःहून वित्तीय संस्थेकडे जाण्याऐवजी त्या वित्तीय संस्था स्वतः त्या उत्पादन संस्थेकडे येतात आणि आम्ही तुम्हाला कर्ज देण्यास तयार आहोत, तुमच्या काही नवीन योजना आहेत का, अशी विचारणा ते करतात.
बरोबर.
सामान्य ग्राहक देखील किंवा लोक देखील त्या संस्थेचे शेअर्स प्राप्त करण्याकरता प्रयत्न करतात. म्हणजे ही एक प्रकारे अंतर्गत बचतच आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं नाव मार्केटमध्ये एस्टॅब्लिश करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची बचत तुम्हाला प्राप्त होणार नाही आणि म्हणून संस्थेचा विकास आणि बचती याचं हे घट्ट असं नातं आहे. पुढचं आहे रिस्क बेरिंग एबिलिटी किंवा इकॉनॉमी. म्हणजे व्यवसाय, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की व्यवसाय म्हटला की त्याच्यात धोका आलाच, अनिश्चितता आलीच, आणि त्यामुळे उत्पादकाचा अनिश्चितता आणि धोका स्वीकारण्याची प्रवृत्ती ही प्रारंभीला खूप अल्प असते. तो सगळं कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन घेत असतो, त्याला अनिश्चिततेची भीती वाटत असते, धोक्याची भीती वाटत असते. पण जसजसा त्याचा व्यवसाय विकसित होत जातो, तो मार्केटमध्ये एस्टॅब्लिश होतो आणि धोका स्वीकारण्याची त्याची मनोवृत्ती तयार होते. जसं आपण म्हणतो की नो पेन नो गेन, तसं आहे ते की जर तुम्ही धोक्याला घाबरून व्यवसायात उतरला तर तुमचा व्यवसाय चालणार नाही.
बरोबर.
पण तुम्ही धोका स्वीकारण्याची, त्याला तोंड देण्याची तयारी ठेवली तर तुमचा व्यवसाय देखील हा विकास करत राहील. आणि म्हणून रिस्क बेअरिंग एबिलिटी जी असते, ती एबिलिटी जर उत्पादकांची वाढवायची असेल तर त्यांचा व्यवसाय हा विकसित झालाच पाहिजे. जर तसा झाला नाही तर ते नवीन व्यवसाय हाती घेण्यास किंवा आहे तो व्यवसाय चालू ठेवण्यास देखील घाबरतील. आणि म्हणून आपल्या एंटरप्रेन्योरची किंवा संयोजकाची रिस्क बेअरिंग एबिलिटी जी असते ती देखील अशा प्रकारच्या अंतर्गत बचतीमधूनच वाढत असते. आणि म्हणून या अंतर्गत बचती, या जसं आता पाहिलं आपण टेक्निकल इकॉनॉमीज, मॅनेजरियल इकॉनॉमीज, कमर्शियल इकॉनॉमीज, रिस्क बेअरिंग एबिलिटी, या सर्व अंतर्गत बचती व्यावसायिकाला आपला व्यवसाय हा प्रगतीपथावर नेऊनच प्राप्त करता येतात. तुम्हाला कोणी बाहेरची व्यक्ती त्या ठिकाणी मदत करत नाही. तुमची रिस्क बेअरिंग एबिलिटी वाढवण्याकरता तुम्हाला स्वतःलाच त्या ठिकाणी कणखरपणे निर्णय घ्यावे लागतील, आत्मविश्वासाची वृद्धिंगत करावी लागेल. आणि म्हणून आपण असं म्हणतो की व्यावसायिक शिक्षण हे तुम्हाला शाळा कॉलेजमधून मिळेल, परंतु प्रत्यक्ष व्यवसायात उतरल्यानंतर जे प्रसंग असतात, ज्याला तोंड द्यावं लागतं, जे डिसिजन्स घ्यावे लागतात, ते त्याचं एज्युकेशन कुठे मिळत नाही, ते तुम्हाला स्वतःलाच मिळवावं लागतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या या इकॉनॉमीज या आपल्याला व्यवसायामध्ये प्राप्त होताना दिसतात उत्पादकांना. आणि त्याच्याकरता मात्र एक अट असते, ती म्हणजे त्या व्यवसायाची प्रगती होणं खूप आवश्यक आहे. दुसरं आपण पाहूया की बाह्य बचती. आता या बाह्य बचती ज्या असतात त्या उत्पादन संस्थांच्या विकासातून त्या ठिकाणी निर्माण होत नाहीत, तर त्या कोणत्या तरी बाहेरची संस्था, मग त्याच्यामध्ये सरकार असेल, म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन असेल, त्या उपलब्ध करून देतात. आणि त्याच्यामध्ये व्यवसाय करण्याकरता पोषक वातावरण निर्माण करून देणं, जसं रस्त्यांची बांधणी आहे, कायदा वस्तू व्यवस्था आहे, आपल्याकडे MIDC आहे, त्याच्यामध्ये उत्पादकांना कारखान्याकरता शेड्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात आणि काही विशिष्ट कारखाने त्या विशिष्ट एरियामध्ये एस्टॅब्लिश होतात. आता या बाह्य बचतीमुळे होतं काय की समजा तुम्हाला एखादा कारखाना टाकायचा आहे आणि त्या कारखान्याला लागणारं ज्या बाह्य आहे, म्हणजे रस्ते आहेत, सप्लाय ऑफ लेबर आहे, एखादं स्किल लेबर पाहिजे असेल तुम्हाला आणि ते जर मुंबईतच मिळत असेल तर मुंबईमध्ये सरकारने उभारलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये तुम्हाला कारखाना टाकणं हे सोपं जाईल आणि ते तुम्हाला फायदेशीर पण असेल. म्हणजे या बाह्य बचती या सरकार किंवा अन्य संस्था यांनी उपलब्ध करून दिलेल्या असतात आणि या उपलब्ध करून दिल्यामुळे आपण ज्याला औद्योगिक विकास म्हणतो तो औद्योगिक विकास होण्यास मदत होते. आता आपल्याकडे मध्यंतरी आताही आहे सेल्स स्पेशल इकॉनॉमिक झोन्स आलेले आहेत, त्याच्यामध्ये निर्यात प्रधान जे उद्योग आहेत त्या उद्योगांना हवे असणाऱ्या सर्व फॅसिलिटीज या दिल्या जातात. हा बाह्य बचतीचाच एक प्रकार आहे की ज्या सरकारने किंवा अन्य संस्थांनी या उपलब्ध करून दिलेल्या आहे. आता आपण पाहतो टेक्नॉलॉजी पार्क असा एक नवीन त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल झोन हा निर्माण झाला की जिथे त्या ठिकाणी IT रिलेटेड म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर आहे, इंटरनेट आहे, अन्य काही सेवा आहेत, याच्याशी रिलेटेड जे ज्या काही संस्था असतील त्या संस्थांना तिथे आपली स्थापना करणं आणि आपला विकास करून घेणं हे सोपं जातं. म्हणजे अंतर्गत बचती या अन्य संस्थांनी सरकारने पुरवलेल्या असतात आणि त्या बचती या आपल्या व्यवसायाच्या विकासाशी रिलेटेड नसतात. म्हणजे अगदी तुम्ही आज जरी इंडस्ट्री टाकली तरी या फॅसिलिटीज तुम्हाला उपलब्ध आहेत, पण अंतर्गत बचतीचं तसं नसतं. अंतर्गत बचती या तुम्हाला स्वतःकरता क्रिएट कराव्या लागतील. हा दोघांमध्ये हा मोठा फरक आहे. आता जसं आपण म्हणतो की बचत म्हटली किंवा फायदा म्हटला की तसं काही नुकसान पण असतं, म्हणून अंतर्गत बचती आणि अंतर्गत डिस इकॉनॉमीज असं देखील वर्गीकरण केलं जातं. म्हणजे ज्या वेळेला व्यवसायाचा विकास होतो त्यावेळेला एका ठराविक बिंदूनंतर या बचती आपल्याला मिळत नाहीत असं नाही की त्या दीर्घकाळ मिळत राहतात. एका ठराविक कालावधीनंतर त्या त्यांच्या पीक पॉइंटला म्हणजे अगदी मॅक्झिममला पोहोचतात आणि नंतर तो ग्राफ असा खाली येतो. त्याला टेक्निकल इंटरनल डिस इकॉनॉमीज असं म्हणतात. की असं काही तोटे अंतर्गत तोटे ज्याला आपण म्हणू आणि त्याचे देखील हेच प्रकार आहेत. म्हणजे आता आपण बघूया टेक्निकल इकॉनॉमीज आपण पाहिलं की उत्पादनाचं प्रमाण वाढवल्यामुळे यंत्रसामुग्रीचा कार्यक्षमपणे वापर होतो आणि त्यामुळे वस्तू निर्मितीचा खर्च कमी होऊन उत्पादकाला आपली वस्तू योग्य किमतीत विकता येते. आता ही इकॉनॉमी जी आहे ही डिस इकॉनॉमी बनून जाते. केव्हा बनते? ज्या वेळेला उत्पादनाचं प्रमाण वाढत जातं, यंत्रसामुग्रीचा वापर होत जातो, पण असा एक पॉइंट येतो की ज्या ठिकाणी हा वापर हा मॅक्झिमम होतो आणि त्याच्यापुढे उत्पादन देणं त्या यंत्रालाही शक्य होत नाही. ते वारंवार बिघडू लागतं, त्याचा मेंटेनन्स वाढतो, त्याचे काही पार्ट्स रिकामी होतात, ते बदलावे लागतात आणि मग व्यावसायिकाला वाटतं की हे यंत्र आता दुरुस्त केल्यानंतरच त्या ठिकाणी उत्पादन करणं शक्य होईल. याला टेक्निकल डिस इकॉनॉमी असं म्हणतात. तसंच मॅनेजरियल डिस इकॉनॉमी. मॅनेजरियल इकॉनॉमीमध्ये आपण काय पाहिलं की व्यवस्थापकाला आपलं कौशल्य आपलं ज्ञान हे पूर्णत्वानं त्या ठिकाणी वापरता येतं, त्याला खूप मोकळी संधी मिळते, प्रगती तो करू लागतो स्वतःची आणि व्यवसायाची. पण मी जसं म्हटलं की मनुष्य मग तो मॅनेजर असो किंवा साधा श्रमिक असो त्याला स्वतःच्या काही अंगभूत मर्यादा देखील आहेत.
बरोबर.
एका विशिष्ट लेवल नंतर तो फार काम करू शकत नाही आणि जसजसा व्यवसाय वाढतो तसतसं त्याला प्रत्येक गोष्टीकडे पूर्वीतकं बारीक सारीक लक्ष देणं शक्य होतं. आणि मग असं जाणवतं की कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झालेला आहे पण ते त्या मॅनेजरच्या लक्षात आलं नाही, किंवा कच्च्या मालाची ऑर्डर वेळेवर गेली नाही, जे आपण आपलं जे प्रॉडक्ट आहे ते त्याची मागणी व्यावसायिकांनी केलेली आहे पण आपण त्यांचं सप्लाय करू शकलो नाही. या ज्या अंगभूत मर्यादा असतात मानवाच्या त्या मर्यादा या ठिकाणी एका विशिष्ट बिंदूनंतर ऑपरेट होतात आणि ती टेक्निकल डिस इकॉनॉमी बनते. मग म्हणजे त्या पॉईंटच्या अगोदर ती व्यक्ती चांगली असते पण तो पॉईंट पार केल्यानंतर जसा व्यवसायाचा व्याप वाढत जातो तसतसं ती इट बिकम्स टेक्निकल डिस इकॉनॉमी. आणि मग असं जाणवतं की आपल्याला हे मॅनेज करता येत नाही, अनमॅनेजेबल झालेलं आहे, त्याला त्या ठिकाणी डिस इकॉनॉमी ही प्रत्ययाला येते. तसंच कमर्शियल डिस इकॉनॉमी पण त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की ज्याच्यामध्ये आपल्याला हवी असणारी वाहतूक सेवा ही वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही. समजा तुमच्या प्रॉडक्ट नेण्याकरता काही रेफ्रिजरेटर त्या ठिकाणी व्हेकल्स लागत असतील किंवा त्यांचे दर वाढून जातात किंवा आपल्याला पूर्वीच्या अटींवर सेवा देण्यास ते तयार होत नाही आणि मग अशा काही अडचणी येतात की ही इकॉनॉमी देखील मग डिस इकॉनॉमी बनते. त्याच्यानंतर फायनान्शियल डिस इकॉनॉमी पण अनुभवाला येते की व्यवसाय संस्था वाढत असताना प्रत्येक वेळी ती नफा कमवेलच असं नाही. नवीन स्पर्धक जर बाजारामध्ये आला तर त्या व्यावसायिकाला त्याला तोंड द्यावंच लागेल त्याच्या स्पर्धेला. मग काही प्रमाणात त्याचा नफाही कमी होऊ शकतो आणि नफा कमी झाल्यानंतर ग्राहकांची त्याच्या शेअरला असणारी प्रसंती पण कमी होऊ शकते किंवा बँकांनाही वाटू शकतं की आता याला कॉम्पिटिटर आल्यामुळे याची फायनान्शियल पोझिशन कशी आहे आता. मग बँक हात आकडता घेऊ शकते, नवीन नवीन त्याचे जे प्रोजेक्ट असतील त्याला फायनान्स न करण्याबद्दल देखील डिसिजन बँक घेऊ शकते आणि ती फायनान्शियल डिस इकॉनॉमी मग बनते. म्हणजे एका विशिष्ट बिंदू नंतर या सगळ्याच इकॉनॉमीज या डिस इकॉनॉमीज बनतात. जसं रिस्क बेरिंग एबिलिटी, जर बिझनेस अनमॅनेजेबल झाला, आपला स्पर्धक आलाय आणि तो आपल्या प्रॉडक्टला त्या ठिकाणी खूप तगडा कॉम्पिटिटर तो ठरला, तर आपल्या वस्तूची मागणी ही कमी होईल अशी भावना त्या व्यावसायिकाच्या मनात निर्माण होते आणि मग नवीन व्हेंचर, नवीन उपक्रम हाती घेण्याचं देखील तो घाबरतो आणि त्याची रिस्क बेअरिंग एबिलिटी जी आहे ती कमी होते. म्हणजे व्यवसायामध्ये या इकॉनॉमीज या महत्वाच्या आहेतच, या तुम्हाला मिळतातच, पण एका ठराविक बिंदूनंतर त्या डिस इकॉनॉमीज किंवा नुकसानीमध्ये त्याचं रुपांतर होतं आणि हे रुपांतर न होण्याकरता व्यवसायाचं विकासाचा जो आलेख असतो तो आलेख उत्पादन याचा वारंवार आढावा घेणं हे त्या ठिकाणी आवश्यक असतं. त्याच्याकरता तुम्हाला ट्रेड मॅनपॉवर मिळणं आवश्यक असतं. म्हणजे मार्केटिंगमध्ये प्रॉब्लेम आहेत का, प्रोक्युरमेंट ऑफ इनपुटमध्ये प्रॉब्लेम आहेत का, कस्टमरशी आपला संबंधच तुटला आहे, हे प्रत्येक पॉइंट्सवर पाहण्याकरता तुमच्याकडे स्पेशलाइज मॅनपॉवर पाहिजे आणि प्रत्येकाने या प्रत्येक प्रोसेसमध्ये लक्ष दिलं पाहिजे. अनेक वेळा असं होतं की कंपनी चांगली असते, प्रॉडक्ट चांगलं असतं, पण ग्राहकांच्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही, मग तो ग्राहक दुरावतो आणि मग असं वाटतं की एक ग्राहक दुरावला म्हणजे त्याचा अजून मल्टिपल इफेक्ट होत जातो आणि मग व्यावसायिकाला असं अनुभव येतं की आपली मागणीही कमी झाली, मग आपण तो मग तो विचार करतो आपण कुठे कमी पडलो, मग मार्केटिंगमध्ये पडलो का, पण जाहिरातीचा तर खर्च भरपूर करतोय, मग कुठे कमी पडलो, तर कस्टमर फीडबॅक जो आहे त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. तर या इकॉनॉमीज या यांचा जो स्पॅन आहे हा स्पॅन आपल्याला वाढवता येतो, प्रोव्हाइडेड तुम्ही प्रत्येक स्टेजला चांगल्या पद्धतीचं मॅनपॉवर आणि स्वतः संयोजक बारीक लक्ष ठेवून या डिस इकॉनॉमीज आपल्याला लवकर कशा अनुभवास येणार नाहीत हे पाहण्याचं त्याचं काम असतं. आणि व्यवसायामध्ये असं असतं की नवीन तंत्रज्ञानाची स्पर्धकाची ही दखल ही घ्यावीच लागते.
बरोबर.
म्हणजे असं त्या ठिकाणी म्हणता येणार नाही की आपलंच प्रॉडक्ट हे चांगलं किंवा आपण करतो हेच बरोबर असं व्यवसायामध्ये म्हणता येत नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण बाबींची दखल ही घ्यावी लागते आणि सर्वांना सामावून देखील घ्यावं लागतं. व्यवसायामध्ये हे खूप महत्वाचं असतं आणि त्यामुळेच आपण असं पाहतो की जसं मी एका लेक्चरमध्ये म्हटलं की जेव्हा दोन मोठ्या उत्पादन संस्था असतात त्या एकमेकांची स्पर्धा न करता सहमतीनं व्यवसाय करणं हे त्या ठिकाणी पसंत करतात, कारण स्पर्धा केली तर दोघांचंही नुकसान आहे.
बरोबर.
तसं न करता दोघांनीही त्या व्यवसायामध्ये टिकून राहणं याच्याकरता ते प्रयत्न करत असतात. आता आपण म्हणतो की व्यवसायाची प्रगती होते, व्यवसाय वाढत जातो, पण ही प्रगती किती होईल याला देखील काही असे घटक असतात की जे व्यवसायाची प्रगती देखील मर्यादित करतात. असं नाही की तुम्ही कायम नफाच कमत राहाल किंवा तुमचा व्यवसाय हा कायम वाढतच राहील. आता आपण जर कॉम्प्युटरचं उदाहरण घेतलं तर रोज नवनवीन त्या ठिकाणी सॉफ्टवेअर्स येत आहेत, त्याच्यामुळे मायक्रोसॉफ्ट असं म्हणू शकत नाही की आम्ही यातले बेसिक आहोत आणि आम्ही करू तीच त्या ठिकाणी, असं नाहीये, कारण इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शनचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि नवनवीन विचार त्या ठिकाणी वापरले जातात आणि मग काही वेळेला मायक्रोसॉफ्टलाही जाणवतं की अरे आपल्याला ऍपलची स्पर्धा आहे किंवा आपल्याला वाटतं की आपल्याला दुसऱ्या याची स्पर्धा आहे. म्हणजे व्यवसायामध्ये कायम दक्ष राहणं हेही खूप तितकंच गरजेचं असतं, नाही तर व्यवसाय कोलमडायला वेळ लागत नाही. म्हणून काही जुन्या व्यवसाय संस्था का बुडाल्या तर त्यांनी परिस्थितीची दखल घेतली नाही, म्हणून काही व्यवसाय अमेरिकेमधले देखील त्या ठिकाणी बंद पडलेले. तर ती दखल घेणं आणि ती दखल घेतल्यानंतर त्याच्याशी जुळवून घेऊन आपला व्यवसाय चालू ठेवणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आणि हे याचं एज्युकेशन काही तुम्हाला पुस्तकामध्ये मिळत नाही अनलेस यू एक्सपिरियन्स. तुम्ही जेव्हा अनुभव घ्याल तेव्हाच तुम्हाला हे कळेल. म्हणजे एकाला एक अनुभवाला त्या अनुभवाच्या आधारे मी काही निर्णय घेईल असं नाही चालत. आपण काय फेस करत आहोत त्यावरूनच आपले निर्णय घेणं, ज्याला आपण प्रॅक्टिकल डिसिजन असं म्हणतो, आणि त्यातूनच मग खरं व्यवसायाची प्रगती होते. आता व्यवसायाच्या विस्तारीकरणाला किंवा त्याच्या प्रगतीला काही बेसिक मर्यादा असतात. त्यातली पहिली मर्यादा आहे ती म्हणजे फायनान्शियल, वित्तीय, की मला खूप व्यवसाय वाढवायचा आहे परंतु वित्तीय सामुग्री त्या ठिकाणी मला कमी पडते. ही बेसिक त्या ठिकाणी मर्यादा आहे आणि ती अगदी मोठमोठ्या व्यावसायिकांना देखील जाणवते.
बरोबर.
अगदी भारतातले तुम्ही अगदी प्रगत इंडस्ट्रीज घेतल्या, व्यवसाय घेतले, तरी त्यांना देखील व्यवसाय करता भांडवल कसं उभारावं हे त्या ठिकाणी अडचणीचं ठरतं. कारण काय असतं की व्यवसायाला भांडवल किती मिळेल सामान्य लोकांकडून, वित्तीय संस्थांकडून, हे त्या देशातील लोकांची उत्पन्नाची पातळी किती आहे याच्यावरून ठरतं. उत्पन्नाची पातळी हा पहिला त्या ठिकाणी घटक आहे. दुसरं म्हणजे लोक आपल्या उत्पन्नाचा वापर हा कशा पद्धतीनं करतात. जर ते काटकसरे असतील, मितव्ययी असतील, इकॉनॉमिकली खर्च करत असतील, भविष्याचा जास्त विचार करत असतील, तर ते बचत चांगल्या प्रकारे करतील आणि मग ती बचत ही व्यवसाय संस्थांमध्ये गुंतवली देखील जाईल. पण जर लोक खूप उदय असतील, उदयपट्टी करत असतील, भविष्याची चिंता करण्यापेक्षा आजचा दिवस महत्वाचा, आजचा क्षण महत्वाचा असं जर त्यांना वाटत असेल, तर मग बचतीचं प्रमाण हे कमी होतं आणि मग ती बचत औद्योगिक विकासाकरता, देशाच्या विकासाकरता वापरता येत नाही आपल्याला. आणि मग बँकांकडे देखील ठेवींच्या रुपाने हा पैसा येत नाही आणि बँका काही हवेत न पैसा निर्माण करत नाही. त्याच्यामुळे हे एकमेकांशी असं गुंतलेलं आहे. जर देशातले लोक हे खूप इंडस्ट्रियलिस्ट असतील, म्हणजे खूप उद्योग असतील, त्यांना वाटतं आपण हे करू ते करू, आपण असं करू तसं करू, की जेणेकरून आपल्याबरोबर आपल्या गावाचा पण विकास होईल असं जर त्यांना वाटलं तर ही प्रोसेस त्या ठिकाणी सोपी होते. पण जर लोकांची मनोबळ आजच्या या जागतिकीकरणामध्ये आणि एकूणच मार्केटिंगच्या विख्यामुळे प्रत्येक जणाची थोडीशी मनोवृत्ती जास्त खर्च करण्याचीच झालेली आहे. आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करून बडेजाव मिरवणं हे हल्ली प्रत्येकाचंच वाढलेलं आहे. त्यातून तुम्ही मी पण सुटलेलो
नाही. बरोबर.
तो सगळ्याच एक इम्पॅक्ट आहे आणि त्याला आपण ते ऍक्सेप्ट करणं. पण त्यामधूनही आपल्याला जर आपण शांतपणे विचार केला तर आपल्याला तो खर्च, वायफाय खर्च कमी करून आपली बचत ही वाढवता येईल. आणि बचत वाढवून ती नुसती घरामध्ये ठेवणं किंवा सोन्यामध्ये ठेवणं हे उपयोगी नाही, तर ते तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये, गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये गुंतवले पाहिजे. तरच त्या पैशाचं वापर हा देशाच्या आर्थिक विकासाकरता होईल. अजूनही ग्रामीण भागात आपण पाहतो की मडक्यामध्ये पैसे ठेवून देतात, तर त्यातून पैसा वाढत नाही, ती बचत होते फक्त. आणि पैसा वाढवायचा असेल तर तो तुम्ही चांगल्या रिलायबल, हा रिलायबल शब्द खूप महत्वाचा आहे. कारण अलीकडे आपण पेपरमध्ये नेहमी वाचतो की 150 कोटींची फसवणूक, 1000 कोटींची फसवणूक, सामान्य मध्यम वर्गाची बोगस कंपन्या काढून लोक पैसे गुंतवतात,
डबल पैसे करण्याचं.
हा, तर ते देखील चुकीचं आहे. असे डबल पैसे काही अल्पकाळामध्ये होत नाही, पण म्हणजे त्याच्यामध्ये परत गुंतवणूकदारांचं शिक्षण देखील आलंच. सांगायचा मुद्दा काय की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये, सरकारी योजनांमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर व्यवसाय संस्थेला जे लिमिटेशन वाटतं, फायनान्शियल लिमिटेशन, त्या लिमिटेशनची धग आपल्याला कमी करता येईल, तिची इंटेन्सिटी कमी करता येईल आणि त्यामुळे व्यवसाय हा वाढवता येईल. आणि दुसरी त्या ठिकाणी लिमिटेशन आहे व्यवसायाच्या विस्ताराला, ती म्हणजे मॅनेजरियल. की स्किल्स जे आहेत, जे नॉलेज आहे, नवीन पिढीने ते शिकणं जुन्या पिढीकडून आणि त्याचा वापर करण्याची त्यांना संधी मिळणं हे या ठिकाणी फार महत्वाचं आहे. म्हणजे जर जी इंडस्ट्रीमधली टॉप लेवल मॅनेजमेंट आहे त्यांनी जर सर्व निर्णय आपल्याकडेच केंद्रित केले, निर्णयाचं विकेंद्रीकरण केलं नाही, तर मॅनेजरियल लिमिटेशन जे आहे व्यवसायाच्या वृद्धीला हानिकारक ठरणार, त्याची इंटेन्सिटी आपल्याला कमी करता येईल. आणि म्हणून आपण पाहतो की आता रतन टाटा निवृत्त झाले, त्यांनी 45 वर्षाच्या व्यक्तीकडे आपल्या व्यवसायाची सूत्र दिली. तत्पूर्वी त्यांनी त्या व्यक्तीचा अभ्यास केला असेल. असे कोणी एवढे 1000 कोटी व्यवसायाचं कोणी देणार नाही. ती व्यक्तीचा स्वतःचा पर्सेप्शन काय, त्याचा आउटलुक काय, तो व्यवसायाकडे कोणत्या पद्धतीनं बघतो, ग्राहकांचं एक्सप्लॉयटेशन करून नफा कमवण्याची त्याची वृत्ती आहे का, असे अनेक घटक असतात. त्यानंतर ती व्यक्ती निर्णय घेते की आता माझ्या व्यवसायाची सूत्र ही याच्याकडे दिली पाहिजे. तर ही जी वृत्ती आहे, हे एक मी उदाहरण दिलं, तर अशी जर वृत्ती त्या ठिकाणी आपण बाळगली तर नवीन पिढीला देखील तो व्यवसाय हा चांगल्या पद्धतीनं पुढे नेता येईल. आणि जसं मी म्हटलं की परिस्थिती जशी बदलते तशा नवीन नवीन स्ट्रॅटेजीज देखील डेव्हलप होत जातात. आता स्ट्रॅटेजीज जशा डेव्हलप होतात त्या परिस्थितीशी निगडीत असतात, परिस्थितीला चॅलेंज करण्याच्या दृष्टीने त्या स्ट्रॅटेजीज विकसित केल्या जातात, ज्याला आपण व्यूहरचना म्हणतो. आता पूर्वीची व्यूहरचना आता योग्य ठरेलच असंही नाही, त्यामुळे केवळ जुन्या व्यूहरचनेच्या आधारे तुम्ही जर व्यवसायाची प्रगती करू लागलात तर ते अयोग्य ठरेल. म्हणजे पूर्वी आपण पाहायचो की आमची कुठेही शाखा नाही असं मोठ्या दिमाकानं लोक, आता तसं नाही. आणि तुम्ही असं म्हटलं तर याचा अर्थ तुमचा व्यवसाय खूप लिमिटेड आहे, त्यामुळे आता व्यवसाय हा जास्तीत जास्त कसा वाढवता येईल हेच पाहिलं पाहिजे. परंतु ही मॅनेजरियल लिमिटेशन जी आहे ती जर आपल्याला तिची धक कमी करायची असेल तर त्याकरता नवीन पिढीकडे सत्तेचं आपण त्याला ट्रान्सफर जसं हस्तांतरण ते त्या ठिकाणी होणं फार आवश्यक आहे. तिसरं म्हणजे बाजारपेठेच्या मर्यादा असतात. कोणती वस्तू कोणत्या बाजारपेठेमध्ये किती प्रमाणात त्या ठिकाणी विकली जावी याचे देखील त्या ठिकाणी खूप लिमिटेशन असतात. पूर्वी जसं कॉम्प्युटर आला, टेलिफोन आले, मोबाईल्स आले, तेव्हा विकसनशील देशांची मोठी बाजारपेठ त्यांना मिळाली. परंतु आता ती बाजारपेठ देखील मर्यादित झाली, त्यामुळे नवीन बाजारपेठा शोधणं आणि वस्तू विकणं हे त्या ठिकाणी एक मोठी मर्यादा अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. आपण कुठे जावं की जेणेकरून आपण निर्माण केलेली वस्तू ही विकली जाईल याच्याकरता खूप मोठा रिसर्च हा उत्पादन संस्थांना करावा लागत आहे. आणि तो करून ती वस्तू विकणं, नफा कमवणं, व्यवसायामध्ये टिकून राहणं, व्यवसाय वाढवणं ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागत आहे. जर ही कसरत केली नाही तर जसं मी म्हटलं की व्यवसाय हा मुडकेस येण्यात फारसा वेळ लागला नाही. आणि म्हणून आज आपण पाहतो की अनेक संस्था या विकसनशील देशांकडे एक मार्केट म्हणून बघतात. मग त्याच्याकरता त्यांना त्या संस्थांना त्या देशांना काही मदत जरी करावी लागली, जसं चाइल्ड एज्युकेशन आहे, तरी त्या मदत करायला त्या ठिकाणी तयार होतात. आणि त्याचा मागे उद्देश हाच असतो की जेणेकरून आपला व्यवसाय हा त्या ठिकाणी वाढवता येईल. म्हणजे व्यवसाय किती वाढेल, किती त्याची ग्रोथ होईल याच्याकरता जे बेसिक लिमिटेशन आहेत ते जसं आता आपण पाहिलं की फायनान्शियल लिमिटेशन, मार्केट ऑब्स्टॅकल्स किंवा मार्केट लिमिटेशन्स, आणि तिसरं म्हणजे मॅनेजरियल. जर या तीन गोष्टींवर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले तर तुमच्या असं लक्षात येईल की आपला व्यवसाय हा चांगल्या प्रकारे अखंडपणे हा पुढे जाऊ शकतो. पण जर तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा, नवीन व्यवस्थापकीय धोरणांचा त्या ठिकाणी वापर केला नाही तर तुमच्या व्यवसायामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी अडचणी येतील. आता मी मध्ये एक डेल कॉम्प्युटर जो आहे त्याच्या उत्पादकाचं आत्मचरित्र वाचलं, त्यांनी आपल्या त्या आत्मचरित्राला नाव दिलेलं आहे डायरेक्ट टू होम. आणि डेल कंपनी आपलं उत्पादन हे पूर्वी कस्टमरच्या घरा जाऊन अक्षरशः कॉम्प्युटर फिट करून देत होते. त्यांनी आपला कोणताही वितरक डिस्ट्रीब्युटर असा नेमलेला नव्हता, पण ते एका ठराविक काळाकरता शक्य होत. परंतु जसा व्यवसाय वाढला तस तसं डीलरचं नेटवर्क उभं करणं हे आवश्यक बनलं. मग हा बदल त्यांनी त्यांच्या फिलॉसॉफीमध्येच करून घेतला की जर आपल्याला कॉम्प्युटरची विक्री वाढवायची असेल तर आपल्याला ही जुनी फिलॉसॉफी आता सोडून द्यावी. म्हणजे हा जो निर्णय आहे हा निर्णय खरं खूप ड्रास्टिक आहे आणि तो त्यांनी घेतला. जसं बघा म्हणालो की परिस्थितीनुसार जर त्या ठिकाणी निर्णय घेतले तर व्यवसाय हा अखंडपणे चांगल्या पद्धतीनं चालवता येतो. आजच मी सकाळी बातम्यांमध्ये पाहिलं की गुगल सर्चवर अमेरिकेने त्या ठिकाणी चौकशी केली. का तर गुगल सर्चवर जेव्हा तुम्ही एखादं पेज सर्च करता त्यावेळेला आपल्याच जाहिराती ते दाखवतात आणि ती तक्रार सरकार अमेरिकन गव्हर्नमेंटकडे काही लोकांनी केली की यांची सर्व्हिस जर वापरायची असेल तर यांच्या प्रॉडक्टच्या जाहिरातीच आम्हाला त्या ठिकाणी दाखवल्या जातात आणि मग अन्य व्यावसायिकांना त्यातून नुकसान होऊ शकतं. म्हणजे हल्ली तुमचा स्पर्धक तुमचा ग्राहक हे सर्वच असे जागरूक झालेले असतात आणि त्यातून मग ते योग्य निर्णय घेऊन आपला व्यवसाय वाढवणं हे त्या ठिकाणी खूप आवश्यक आहे. मग आता याच्यावर काही लोक म्हणतात की एवढं करण्यापेक्षा आपण जर लहान प्रमाणावर उत्पादन केलं ज्याला आपण स्मॉल स्केल इंडस्ट्री असं म्हणतो तर ते अधिक चांगलं. स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे देखील अनेक फायदे आहेत आणि ती इंडस्ट्री जर त्या ठिकाणी विकसित झाली तर त्यातून रोजगार निर्मिती पण होते आणि लहान प्रमाणावर व्यवसाय असल्यामुळे ग्राहकांकडे चांगलं लक्ष पण देता येतं. आणि शेवटी जसं म्हटलं की प्रत्येक व्यवसायाचं आर्थिक धोरणाचं उद्दिष्ट हे सामान्य लोकांचा फायदा होणं, त्यांना रोजगार मिळणं, उत्पन्न मिळणं हेच आहे. म्हणजे अलीकडे आपण पाहतो की आपल्याकडचा अलीकडचा विकास हा जॉबलेस ग्रोथ, रोजगारविहीन विकास असा आर्थिक विकास असं त्या ठिकाणी टीका होते. कारण का इंडस्ट्री वाढल्या पण रोजगाराची संख्या वाढली नाही. इतकं मॉडर्न टेक्निक वापरलं गेलं म्हणजे एका साखर कारखान्यात मी असं वाचलेलं आहे की केवळ 200 लोकांच्या माध्यमातून तो संपूर्ण साखर कारखाना ऑपरेट होत आहे. सगळ्या प्रोसिजर्स प्रोसेस या मशीननी होत आहेत. मग असा विकास देखील काही कामाचा नाही. जर लोकांना कामच मिळत नसेल तर मग ते उत्पन्न कसं मिळणार आणि शेवटी तुमच्या वस्तू कोण विकत घेणार? मग म्हणजे भांडवलशाहीवर एक अशी टीका होती की भांडवलशाही का नष्ट होईल तर आपल्या अंतर्गत विरोधाभासामुळेच ती त्या ठिकाणी नष्ट होईल असं म्हटलं जातं. तर हा एक मोठा लिमिटेशन आहे. तुम्ही वस्तू निर्माण करणार पण त्या घेणार कोण? अनलेस पीपल आर प्रोव्हाइडेड विथ सम इन्कम इन देअर हँड. लोकांना जर उत्पन्न मिळालं तरच ते तुमच्या वस्तू घेतील. म्हणून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यापेक्षा आणि एकूणच भांडवलाचं त्या ठिकाणी जो अपव्यय होतो की कॉम्पिटिशनमुळे किंवा रिजेक्शनमुळे किंवा काही इंडस्ट्रीजचं इतकं त्यांच्या ठिकाणी भांडवल ओतलेलं असतं की त्यातला काही भाग जरी स्मॉल इंडस्ट्रीजला दिला तरी त्यांचं कल्याण होईल. मग त्यांची प्रॉपर्टी असते, त्यांची यंत्रसामुग्री असते, इमारती, त्याच्यानंतर त्यांनी जमीन घेऊन ठेवलेली असते. अत्यंत म्हणजे ज्याला कॉमर्समध्ये ओव्हर कॅपिटलायझेशन असं म्हणतात तर ते देखील आपल्याला आढळून येतं. म्हणून मग याच्यावर उपाय म्हणून आपण लहान प्रमाणावर उत्पादन करावं की जेणेकरून लोकांना काम मिळेल, स्थानिक साधन सामुग्रीचा वापर होईल आणि लोक त्या वस्तू या खरेदी करू शकतील. ही लहान प्रमाणावरची उत्पादनाची जी सिस्टीम आहे ती म्हणजे गांधीजींनी जो मार्ग सांगितलेला आहे, कॉटेज अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, हस्तोद्योग, कुटीर उद्योग, त्यातून आर्थिक विकास साधण्याची ही योजना आहे. याच्याबद्दलची आपण माहिती पुढल्या भागामध्ये घेऊ. परंतु अलीकडे भारतामध्ये बचत गट, त्याच्यानंतर हस्तोद्योग याच्याबद्दल चांगली जागृती लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये हस्तउद्योगातून म्हणजे आपण रोजगाराकरता शहरात जाण्यापेक्षा आपल्या गावातच जर काही उद्योग केला तर तो आपलंही पोट भरेल आणि आपल्या शेजारच्यालाही रोजगार देईल. तर ही जी विचारसरणी आहे ही जोर धरू लागलेली आहे. आपण अनेक मोठ्या शहरांमध्ये हस्तउद्योगाचं प्रदर्शन भरवलं जातं. सरकार देखील स्वतः पुढाकार घेऊन हे धोरण हे प्रदर्शन भरवतं आणि त्याला लोक चांगल्या प्रकारे त्या वस्तूंना मागणी देखील करत आहे. तर अशा प्रकारे व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर करायचा लहान प्रमाणावर करायचा याच्याबद्दलचं जे धोरण आहे हे धोरण ते लोक आणि ते सरकार याच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मलाच नफा मिळावा माझीच प्रगती व्हावी तर साहजिकच तुम्ही भांडवल प्रधान जे तंत्र आहे ते वापराल. पण जर आपल्या बरोबर आपल्या शेजारचाही विकास व्हावा आपल्या गावाचा विकास व्हावा असं जेव्हा वाटतं त्यावेळेला तुम्हाला हस्तउद्योग लघुउद्योग कुटीर उद्योग यांना पर्याय नाही. आणि म्हणून भारतामध्ये देखील या व्यवसायांच्या विकासाकरता अगदी व्यवस्थित प्रयत्न हे चालू आहेत. त्याला फक्त एकच गरज आहे ती म्हणजे तुमच्या आमच्यासारख्यांनी या वस्तूंना कमी न लेखता त्याचा वापर करणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे.
सर आता आपण असं उत्पादन संस्थांच्या अंतर्गत आणि बाह्य बचत याविषयी तर सांगितलंच की तांत्रिक बचत कशी करायची किंवा आर्थिक मर्यादा कशा असतात आणि याच्यातून एक पण असं झालं की सगळं उत्पादन हे मशीन न करता आपण मनुष्य मानवबळ पण दिलं पाहिजे की तुम्ही जे ते सर्कल सांगितलं की उत्पादन केलं माणसांच्या हातून मनुष्यबळ वापरलं तर त्यांना जे आर्थिक फायदा होईल त्याच्यातनं ती वस्तू विकल्या पडेल ते सर्कल आहे म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. तर म्हणजे हा पण एक आपल्या सगळ्या जे ऐकणारे त्यांनी हे घ्यायला हरकत नाही उद्दिष्ट मनामध्ये की मनुष्यबळ वाढवून आणि तांत्रिक बळ वाढवून आपलं उत्पादन काढावं. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण खूप छान असं अंतर्गत आणि बाह्य बचत उत्पादन संस्थांचं याविषयी मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींकडनं मी आपले आभार मानते.
धन्यवाद.